कथा सांगते तुम्हास राया रुसून जाऊन का माणूस विसरतो माणूस की
गावाची तिथे रंका आणि राव नाव कुणाला नसलं तरी खात्यात समदे भाव ओ बारा बलुतेदार गावात पण हाय 17 भानगडी कोणी बारका किडका तर कोणी दिसतोय पहलवान गडी
साध्या भोळ्या त्या गावातला पुजारी लई वैतागला कुणी बी त्याला इचारीना त्याचा धंदा मंदा झाला
बायको जीव देना गाव भी खालना काय करूनी धनिक भाव त्याचं डोकं चालना
लई इचार केला त्यानं मग शोधली युगत गाठली पाटलाची हवेली पाटील होता धनाचा लोभी ही गोष्ट त्यानं पक्की हेरली बघा तिकडे
कापलं बकर कापलं खजिना गावला नाही पाटील कावला वैतागला पुजारी युगत देई
लोभ करवी तू तुझ्या हातुनी हत्या मुक्या प्राण्याची लालची माणूस करतो वाट नरकामधी जाण्याची सवळ लंका सोन्याची माणूस करणी
म्हणजे पुजाऱ्याची करणी पाटलाच्या लक्षात आली म्हणायची
आहो ती पुजाऱ्याची बुद्धी होती अशी हार नाही मानायची पुजाऱ्याने यंदाच्याला केली मागणी मोठी म्हणला खजिना आडलाय नरबळीसाठी पुजाऱ्याला ठावत खजिना नव्हताच तिथं पितळ आपलं उघडं पडलं तर पाटील जीव घेईल हित अशी अट टाकतो म्हणला का पाटील बी विचारात पडेल नरबळी असा मागतो का शोधण्यात पाटील नाकामी घडेल पुजारी म्हणला नरबळी असा तसा नाही चालायचा अशी कुमारी का बळी द्या जिला स्पर्श नाही पुरुषाचा पाटील सरपंच झालं हैराण अशी कन्या शोधण्या केलं जीवाच रान
कस जगाव कुट मराव माणसाला ते ठाव नाही मरण ये
लावला पाटला ना मोका आला काळ कुणाचा मरण जीवना देई धोका एके राती गावामध्ये तमाशा मंडळ आलं येऊन पाटला कड रातीचा आसरा मागू लागलं
पाटील म्हणला निस्तर राहू नका उडवा लावणीचा बार मंडळी सगळी आनंदली समोर आली त्यातली नार नार होती देखणी भलती सुंदर आणि कवळी काया तिची कमणी जशी शेंग ताजी चवळी
ही कन्या रूपवान आहे अजून कुमारी ऐकून पाटलाला बळी दिसला अन आली हो त्याला उभारी धीर मनाचा करून त्यान केली नरबळीची तयारी पाहून बाईच रूप देखन म्हणला लावणी बघूया भारी
अवपर मैफिलीच्या आधीच समजा घोटाळा झाला तमाशाचा ढोलकीवाला दारू पिऊन कुठंतरी लोळला समजा अडलं ढोलकीसाठी लावणी होईना झालं पाटलानं त्याच्या मित्राला लगेच बोलावणं धाडलं नाचली रातभर बेभान नशिबात तिच्या खायलील नव्हतं तिला भान मैफिल संपली समद पांगलं पाटलानं आपलं इप्सित साधलं बाईला दिसला समोर काळ मरण वाढवले फुटणार फाळ
बाईच्या मरणाचा त्यान मोठा गांगावा केला तमाशाच्या मंडळीवानी नाना बी जाय बंदी झाला
पाटलानं समद्यांना तळघरात डांबून ठेवलं अन्न तर सोडा पावणं साधं पाणी बी नाही दिलं
कशाला बघतूस परीक्षा समदे करी ती धावा जगवून हाई तर मरण दे पण काहीतरी कर देवा तळघराच्या खिडकी पाशी दिसली फळांची पाटी समदे समजले देवान फळ पाठवली त्यांच्यासाठी नानान फळ समद्यासनी दिली आणि आपण बी एक घेतलं पण त्या फळामध्ये ईश्वर हे त्यान लगीच हेरला।